chinimandi.com podcast.
विजिट अली शुगर मार्केट अपडेट. सोमवार 18 नोव्हेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट. आज देशभरात साखरेची मागणी कमी राहिली. महाराष्ट्रात एसटी साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटक. एसटी साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला. कोलकाता. S30 साखरेचा व्यापार 3570 रुपये ते 3580 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3225 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3325 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. 2018-19 हंगामामधील 150 पेक्षा कमी किमजा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. एक्स फॅक्टरीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 20,500 रुपये ते 20,700 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $335.50 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $12.71 होते. भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $330 ते $332 राहिला. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.79 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.17 झाला. क्रूड फ्युचर्स 4,133 रुपये प्रति बॅरल, तर क्रूड WTI $57.69 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 72.50 अंकांनी खाली येऊन 40,284.19 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 10.95 अंकांनी खाली येऊन 11,884.50 वर बंद झाला.